नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो देता। मुखेल खबरो। 20,800 कोटी रुपयां परस चड खर्चाच्या 8 रेल्वे मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांक मंत्रिमंडळाची मंजुरी मेळ्या। मंत्रिमंडळाच्या निर्णयावरवी प्रवाशांची जलद योवच, अधिक घटमूट संपर्क व्यवस्था आणि अतिरिक्त माल येरादारी क्षमता सुनिश्चित जातली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी गोंयातल्या स लेनीच्या परवरी एलिव्हेटेड कॉरिडोरचे उक्तावण केले। आंतरराष्ट्रीय व्यापारात बायला उद्योजक आणि बायलांच्या फुडारपणाखाला आशिल्ल्या व्यवसायांक संद वाढोवपा खातीर ब्रिक्स देशांनी एकठांय येऊन वावर करचो असो उलो केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी मारला। आयज संसारीक आत्महत्या आडावपाचो दीस। आत्महत्या आडावप आणि मानसीक भलायकेचे महत्व हांचे विशीं जागृताय करपा खातीर संसारीक पावण्यार हो दीस मनयतात। आता पुराय खबरो। 20,800 कोटी रुपयां परस चड खर्चाच्या 8 रेल्वे मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांक मंत्रिमंडळाची मंजुरी मेळ्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला केंद्रीय मंत्रिमंडळान 9 राज्यांमध्ये ह्या प्रकल्पांक मंजुरी दिली। हे प्रकल्प सुमार 1,196 किलोमीटर अंतरा खातीर आसतले आणि ताका लागून रेल्वे संपर्क व्यवस्था सुधारप, सध्याच्या मार्गावेली गर्दी उणी करप, तशेंच प्रवासी आणि म्हाल येरादारीची जलद हालचाल सोपी करप अपेक्षित आसा। हे प्रकल्प 2029-30 मेरेन पुराय करपाचे उद्दिष्ट दवरला। नवी दिल्लीत जाल्ल्या पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी केंद्रीय मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णयांची माहिती दिली। तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा ह्या राज्यातल्या 17 जिल्ह्यांचो आसपाव आशिल्ल्या 5 मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांक मंजुरी दिली। हे प्रकल्प भारतीय रेल्वेच्या सध्याच्या नेटवर्कात सुमार 540 किलोमीटरची भर घालतले आणि ते 2029-30 मेरेन पुराय करपाचे नियोजित आसा। सरकारान 10,700 कोटी रुपयां परस चड खर्चाच्या आणिक 3 मल्टीट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांकूय मंजुरी दिली। हे प्रकल्प अस्तंत बंगाल, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यातले 14 जिल्हे आस्पावित करतले असं वैष्णव हांणी सांगले। मंत्रिमंडळाच्या निर्णयावरवी प्रवाशांची जलद योवच, अधिक घटमूट संपर्क व्यवस्था आणि अतिरिक्त माल येरादारी क्षमता सुनिश्चित जातली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। 10,000 कोटी रुपयां परस चड खर्च आशिल्ल्या ह्या 5 रेल्वे प्रकल्पांक लागून दक्षिण भारतात रेल्वे जोडणी आणीक वाढटली आणि लाखांनी लोकांक फायदो जातलो असं ताणी सोशल मीडियाचेर पोस्ट केला। तसेच 10,500 कोटी रुपयां परस चड खर्च आशिल्ल्या 3 मल्टीट्रॅकिंग अतिरिक्त रेल्वे ट्रॅक बांधकाम प्रकल्पांचेर मंत्रिमंडळाचो निर्णय घेतिल्ल्यान छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि अस्तंत बंगाल राज्यांनी रेल्वे नेटवर्काचो विस्तार आणि संपर्क सुधारपाक मजत जातली असं प्रधानमंत्र्यांनी सांगले। केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी गोंयातल्या स लेनीच्या परवरी एलिव्हेटेड कॉरिडोरचे उक्तावण केले। सुधारित मुळावी बांधावळ आणि बरी जोडणी केल्यार गुंतवणूक आकर्षित जातली, नोकऱ्यो निर्माण जातल्यो आणि अर्थिक वाढ वाढटली असं ताणी ह्या वेळार उलयतना सांगले। जय बरी मुळावी बांधावळ आसा थंय भांडवल गुंतवणूक येता आणि जय भांडवल गुंतवणूक जाता थंय रोजगार निर्माण जाता असं ताणी सांगले। गोयात हायवे, पूल, फ्लायओव्हर आणि बंदर जोडणी हांच्या संबंधित जायते प्रकल्प चालू असतात वा पुराय जावपाक लागल्यात असोय उल्लेख ताणी केला।
रस्त्यावर लँडस्केपिंग जेवढं पाहिजे, मी आता विमानतळावरून बघत होतो, हाय लावला कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपले कुठलेही वृक्ष लावून देतात आणि आपला COD घेतात आणि पैसे घेऊन घेतात असं नाही। तर याचा अभ्यास करून कोणते फुलाचे झाडं कोणत्या स्पेसिस जास्त कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब करतात आणि ऑक्सिजन देतात त्याचा विचार करून, आणि हा सगळा हायवे हा ग्रीन हायवे होईल याकरता आपण सगळ्यांनी याकरता पुढाकार घ्यावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे।
NH-66, NH-748 आणि विमानतळ जोडणी प्रकल्पांची प्रगती तसेच उत्तर आणि दक्षिण गोयामधली जोडणी सुधारपाचे प्रस्ताव त्यांनी सांगले। सुमार 641 कोटी रुपया खर्च करून बांधिल्ल्या 5.15 किलोमीटर लांबायच्या परवरी कॉरिडोरात दिसाक 75,000 ते 80,000 गाडयो चलपाची शक्यताय आसा आणि सध्याच्या रस्त्यांचेर येरादारीची गर्दी सुमार 60% उणी जातली। हाच्या आधी गडकरी हांणी जुवारी पुलाची तपासणी करून ट्विन ऑब्झर्वेटरी टॉवर्सची बुन्याद घाली। हे टॉवर्स देशातले पहिले टॉवर्स आसतले आणि 2 वर्सांनी ते पुराय जावपाची शक्यताय आसा असे गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले। आंतरराष्ट्रीय व्यापारात बायला उद्योजक आणि बायलांच्या फुडारपणाखाला आशिल्ल्या व्यवसायांक संद वाढोवपा खातीर ब्रिक्स देशांनी एकठांय येऊन वावर करचो असो उलो केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी मारला। तसेच पतपुरवण आणि बाजारपेठांची सोपेपणी उपलब्धता, तसेच बायलांच्या फुडारपणाखाला व्यवसायांची वाढ आणि संद वाढोवपा खातीर स्पष्ट आणि निश्चित नेमावळ केल्ल्या व्यवसायांची गरज असा हाचेर ताणी भर दिलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आयज संसारीक आत्महत्या आडावपाचो दीस. आत्महत्या आडावप आणि मानसीक भलायकेचे महत्व हांचे विशीं जागृताय करपा खातीर संसारीक पावण्यार हो दीस मनयतात. भावनीक संकश्टाक वा कठीण परिस्थितीक तोंड दिवपी व्यक्तींक वेळार आदार, समजूत आणि योग्य जतनाय घेवची पडटा हाची याद करून दिता. धीर धरून आणि पूर्वग्रहा बगर आयकल्यार अशा व्यक्तींक मजत आणि आदार घेवपाक प्रोत्साहन मेळूं येता हाचेर तज्ञ भर दितात. ह्या दिसा लोकांक आपल्या भोवतणच्या लोकांच्या भावनीक बऱ्यापणाकडेन लक्ष दिवपाक प्रोत्साहन दिता आणि गरज पडल्यार कुटुंबातल्या वांगड्यांकडल्यान, विश्वासात घेवपासारख्या व्यक्तीकडल्यान वा मानसीक भलायकी व्यावसायिकांकडल्यान मजत घेवपाक मार्गदर्शन करतात. हुंवाराच्या विध्वंसक परिस्थिती मदीं भारतान नेपाळाक दिवपी मानवतावादी मजत चड खर केल्या. 130 टनावयर आधार सामग्री पावयल्या आणि सोद बचाव आणि न्यायालयीन कार्यावळींनी मजत करपा खातीर 54 तज्ञ कर्मचाऱ्यांक नेमल्यात. भारतीय वायुसेनेचे 8वे विमान काठमांडूत देवला असे नेपाळातल्या भारतीय दूतावासान काल सांगला. 26 ऑगस्ट 2026 सावन सुरू झाल्या ह्या चालू आशिल्ल्या मजत कार्यावळीतली ही निमाणी खेप. भारतातल्यान मड रेस्क्यू सूट्स, गॅस डिटेक्टर, श्वास घेवपाची यंत्रणा, फुगोवपाक येवपी मार्ग, पोर्टेबल जनरेटर, लायटिंग टॉवर, उदकाचे पंप अशी खाशेली तंत्रीक उपकरणाय धाडल्यात. बळी पडपी लोकांची वळख करपाक मजत करपा खातीर भारतान डीएनए किट, रिएजंट्स आणि डीएनए प्रोफायलिंग खातीर गरजेची उपकरणा दिल्यात. बनावट आणि भेसळयुक्त दर्जाच्या बियाण्यांक लागून जावपी नुकसानीपासून देशातल्या शेतकऱ्यांचे संरक्षण करपाक सरकार एक नवीन आणि कठोर बियाणे कायदो म्हळ्यार सीड ॲक्ट हाडपाच्या तयारीत असा. या संदर्भात केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांनी हे आयज नवी दिल्लीत देशभरातल्या मुखेल शेतकरी संघटनांच्या वरिष्ठ फुडाऱ्यांकडेन उंचा पावण्यावेली चर्चा करतले. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माहितीप्रमाण प्रस्तावित कायदो हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या समृद्ध आणि स्वावलंबी शेतकार समुदायाच्या संकल्पनेक साकार करपाच्या सरकारी प्रयत्नांचा एक भाग असा. या चर्चेचो उद्देश शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव, सूचना आणि चिंता हो या थेट बियाणे कायद्याच्या मसुद्यात आस्पावित करप असो असा असे मंत्रालयान नमूद केले. भारतीय हवामान खात्यान आज ओडिशात व्हड ते उटंगाराचा पाऊस पडपाचो रेड अलर्ट जारी केला. फुडल्या 2 दिवसात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अस्तंत बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, केरळ, माहे आणि उत्तराखंड वाठारात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास असा. हवामान खात्यान या महिन्याच्या 15 तारखेमेरेन तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हाचेर वीज आणि वादळी वाऱ्यासयत गडगडपाचो अदमास उक्तयला. अंदमान आणि निकोबार जुवे, अरुणाचल प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात फाल्यां मेरेन अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय असा. दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशात आयज उष्ण आणि दमट हवामान आसपाची शक्यताय असा. US उक्त्या टेनिस सर्तीत दादल्यांच्या एकोडी गटात उपांत्य फेरयेत अमेरिकेचो बेन शेल्टन आणि 11वे सुवातेर आशिल्लो फ्रान्सिस तियाफो हांचे मदीं खेळ जातलो. शुक्रारा बायलांच्या एकोडी उपांत्य फेरीत आदली जैतिवंत अरायना सबालेका आणि 3रे क्रमांकाची जेसिका पेगुला, जाल्यार 4थ्या सुवातेर आशिल्ली कोको गॉफ आणि कझाकस्तानाची एलेना रायबेकिना हांचे मदीं खेळ जातलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. 20,800 कोटी रुपयां परस चड खर्चाच्या 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांक मंत्रिमंडळाची मंजुरी मेळ्या. मंत्रिमंडळाच्या निर्णयावरवी प्रवाशांची जलद योवच, अधिक घटमूट संपर्क व्यवस्था आणि अतिरिक्त माल येरादारी क्षमता सुनिश्चित जातली असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगला. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांनी गोंयातल्या 6 लेनीच्या परवरी एलिव्हेटेड कॉरिडोरचे उक्तावण केले. आयज संसारीक आत्महत्या आडावपाचो दीस आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका ऐकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.